नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. माजी पंतप्रधान एच डी देवगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाईल. मतदान आणि मतमोजणी 18 जून रोजी होईल. दरम्यान आयोगानं महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधल्या राज्यसभेच्या प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे खासदार सी व्ही षण्मुगम हे नुकतेच राज्य विधानसभेवर निवडून आल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या निवडणुकीसाठीही देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांच्या सुरक्षेकडे केवळ एक स्वतंत्र कार्य म्हणून न पाहता एक व्यापक प्रादेशिक जबाबदारी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमा सुरक्षा दलाच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अनेक प्रकारच्या त्रुटी आणि आव्हानं असूनही या दलानं सातत्यानं देशाची प्रतिष्ठा जपली असल्याचं ते म्हणाले. राज्य पोलीस, केंद्रीय सशस्त्र दले, गुप्तचर संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी चांगला समन्वय राखण्याचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होत आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्तानं करण्यात येत आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागरिकांनी प्रत्येक जीवांच्या सामायिक भविष्यासाठी मदत करावी असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाला कृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. समृद्ध जैवविविधता हे शाश्वत विकासाच्या अनेक आव्हानांवरील उत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आधुनिक भारताचे जनक, स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सतीप्रथेसारख्या अमानवी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी, समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातलं महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेत आज आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेडमधील धोकादायक होर्डिंग आणि इमारतीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. शहरात नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरे बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फे युवकांना संयुक्त संरक्षण सेवा CDS या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येते. 15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत नाशिक इथल्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 3 जून रोजी मुलाखतीस हजर राहण्याचं आवाहन कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरु होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10